आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर विभागावर मी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबर दिता. सुधारित जीएसटीचो लाव सर्वसामान्यांक खूब बऱ्या पद्दतीन जातलो असो विश्वास भाजपचे राष्ट्रीय म्हणयारे तुयीन सिन्हा हांणी उक्तायला. ते काल पणजेन भाजप कार्यालयान घेतिल्ल्या पत्रकार परिषदेंत उलयताले. जीएसटींतल्यान आयल्या येणावळींतल्यान बऱ्यो साधन सुविधा भाजपच्या सरकारान नागरिकांक दिल्या अशें तांणी म्हळें.
केवल 65 लाख रजिस्टर्ड अकाउंट्स थे जीएसटी. कुल रेवेन्यू जीएसटी के द्वारा उस समय पूरे साल का 7 लाख करोड़. 8 वर्षों में बढ़कर 1,51,00,000 रजिस्टर्ड जीएसटी अकाउंट्स हैं. 22 लाख करोड़ जो है जीएसटी रेवेन्यूज आते हैं सरकारों को, जो केंद्र सरकार और अन्य और विभिन्न राज्य सरकारों में वितरित होते हैं.
या वेळार गोंय प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच आमदार दाजी साळकार, भाजपचे फुडारी सिद्धार्थ कुंकळेकार हाजीर आशिल्ले. गोंय हे संवसारभर फामाद आशिल्ले नामनेचे पर्यटन थळ. सन सँड आनी सी सयत गोंयाक एडवेंचर, वेलनेस तशेंच खाण जेवणाचे केंद्र जावपाची तांक आसा अशें पर्यटन मंत्री रॉन खंवटे हांणी म्हळां. ते गोंयान नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया वतीन पणजेंत आयोजित खासा परिशदेंत मुखेल सोयऱ्यांक उलयताले.
The Restaurant Association of India is owning the summit here as far as the their fourth edition goes. Whole sum up of lakhs of restaurants coming together and tanche summit hanga jaava is the food for thought that we are actually not only promoting conventions, but this, through these conventions, lot of food for thought will happen in this type of summits, which will allow us to be the true culinary capital of the country.
काल आणि आज ही परिषद जाता. या परिषदेन हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रींतल्या सुमारे 1,500 प्रतिनिधींनी वांटो घेतला. कोलकाता, हैदराबाद, चेन्नई उपरांत गोंयांत या परिषदेच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन केला. राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या अंतर्गत सुरक्षा आणि स्मार्ट पुलिसिंग स्कुलान गोंय पुलिसांच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या पर्यटन पुलिसिंग विशींच्या 5 दिसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उक्तावण केले. हातून जम्मू काश्मीर, दामावन दीव आणि दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि गोयातले पोलीस अधिकारी वाटो घेतात. कार्यावळीच्या उक्तावण सत्राच्या अध्यक्षस्थानी मुखेल सोयरेन गोयचे पोलीस महासंचालक आलोक कुमार, जाल्यार गोयचे पोलीस महानिरीक्षक KR 84, राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या अंतर्गत सुरक्षा आणि स्मार्ट पोलिसिंग स्कुलाचे संचालक भवानी सिंग राठोड, गोयचे पोलीस अधीक्षक प्रशिक्षण विश्राम बोरकार हे मानाचे सोयरेन हजर आशिल्ले. राज्य सरकारच्या वजन आणि माप खात्यान गिरायक जागृताय करपा खातीर गोवाग्राम या ई नेमाळ्याची 5वी आवृत्ती उजवाडायल्या. गिरायक जागृताय गिरायकांचो आवाज वाडप हे केंद्रीय संकल्पने खाला गिरायक चळवळींत मुखार आशिल्ल्या जायत्या जाणांचे लेख गोवाग्रामाच्या 5व्या आवृत्तीन उजवाडाक आयल्यात. आयच्या काळात गिरायकांक जाय आशिल्लो माल आणि वस्तू सहजपणान मेळटा आणि ताचे खातीर गिरायकांनी चढ जागृत आणि सादूर रावपाक जाय असे वजन आणि माप विभागाचे निरीक्षक नेमाळ्याचे संपादक अरुण पंचवाडकर हांणी गोवाग्राम या ई नेमाळ्याच्या संपादकीयांतल्यान सांगला. या नेमाळ्यान गिरायकांच्या समस्यांक जापो दिल्यात आणि गिरायकांक मार्गदर्शन करून राज्यात गिरायक जागृताय वाढवपाचे काम सुरू असा. भारत सरकारच्या कायदो न्याय मंत्रालयाच्या इन्स्टिट्यूट ऑफ लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग अँड रिसर्च विभागान गोय सरकारच्या कायदो विभाग आणि गोय विधीमंडळ सचिवालयाच्या सहकार्यान काल मंगळारा परवरी गोय विधानसभा संकुलान कायदो विषयक मसुदो तयार करपाच्या 35व्या अभ्यासक्रमाचे आयोजन केले. विधीमंडळाचे वकील KK शर्मा आणि गिरीधर गोपाल वर्मा यांच्या पुढारपणाखाला झालेल्या अभ्यासक्रम शिबिरात वेगवेगळ्या राज्यांतल्या 20 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या गटान वाटो घेतिल्लो. कायदो सचिव संदीप जॅकेस, कायदो विभागाचे सचिव नम्रता उलमान, सहसचिव मोहन गावकर आणि गोय विधीमंडळ सचिवालयाचे समिती अधिकारी एकनाथ सावंत यावेळी उपस्थित आशिले. श्रीधरा नायक आणि प्रणव साळगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गोय वेधशाळेन उक्तायल्या अदमासाप्रमाणेच राज्यात चढाचड तापमान 29 डिग्री सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 24 डिग्री सेल्सियस इतले आसतले. गोय क्रिकेट संघटनेचे काल जाल्ले वेचणुकेन चेतन देसाय हांच्या पॅनलान परिवर्तन गटाक हारयल्यान ही वेचणूक जिखली. अध्यक्षपदाचे वेचणुकेन चेतन देसाय पॅनलाचे महेश देसाय आणि परिवर्तन पॅनलाचे महेश कानोळकर हाका हारयले. राज्यांतले क्लब तशेंच क्रिकेटा खातीर वावर करपाक म्हजे प्राधान्य आसतले असे नवे अध्यक्ष महेश देसाय हांणी सांगले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 7 वेसांक.